परिशिष्ट दोन बोअर युद्ध हिंदी लोकांनी काय करावे. इतिहास खंड एक प्रकरण नऊ वरून अनुसंधान आत्मकथा खंड तीन प्रकरण दहा. या प्रसंगी दक्षिण आफ्रिकेतील हिंदी लोकांनी काय करावे हा महान प्रश्न त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला. बोअर लोकांपैकी प्रत्येक पुरुष लढाईवर गेला होता. वकिलांनी वकिली सोडली, शेतकऱ्यांनी आपल्या शेतीभातीची रजा घेतली, व्यापाऱ्यांनी व्यापार बंद ठेवला, नोकरांनी नोकरीवर पाणी सोडले. इंग्रजांपैकीही बोअरां इतके नाहीत, तरी केप कॉलनी, नाताळ व रोडेशिया येथील अनेक घरंदाज लोक स्वयंसेवक बनले. मोठे मोठे इंग्रज वकील व इंग्रज व्यापारी त्यात सामील झाले. नामांकित वकिलांपैकी बहुतेक जण लढाईच्या कामात गुंतून गेले. हिंदी लोकांवर जे आक्षेप घेण्यात येत त्यापैकी एक असा होता की हे लोक दक्षिण आफ्रिकेमध्ये फक्त पैसे गोळा करायला येतात, आपल्यावर हे निव्वळ भाररूप आहे आणि ज्याप्रमाणे वाळवी लाकडात शिरून पोखरून पोकळ करून टाकते त्याप्रमाणे हे लोकही आमची काळीचे पोखरून खायलाच आलेले आहेत. देशावर परचक्र आले, घरेदारे लुटली जाण्याचा प्रसंग आला तर अशा प्रसंगी त्यांचा काहीही उपयोग होण्यासारखा नाही. परचक्रापासून आमचे आम्हालाच रक्षण केले पाहिजे आणि शिवाय यांचेही रक्षण केले पाहिजे. हा आक्षेप आम्ही सर्व हिंदी लोकांनी विचारात घेतला. या आक्षेपात काही अर्थ नाही हे दाखवून देण्यास ही चांगली संधी आहे असे आम्हा सर्वांना वाटले. पण दुसऱ्या बाजूने पुढील प्रमाणे विचार करावा लागला. बोअर काय व इंग्रज काय, दोघेही सारखाच आमचा छळ करतात. ट्रान्सवालमध्ये आपत्ती आहेत आणि नाताळ केपमध्ये नाहीत असे थोडेच आहे. फरक असला तर अंशात्मक. शिवाय तुम्हाला गुलाम वर्गाप्रमाणे समजण्यात येते. बोअरांसारखे अवघे मुठभर केवळ आपल्या अस्तित्वासाठी झगडतात हे आपल्याला दिसते. असे असता त्यांचा नाश करण्याच्या कामी आम्ही हातभार का बरे लावावा. आणि अखेरीस केवळ व्यवहार दृष्टीने पाहिले तरी बोअरांचाच पराजय होणार आहे असे कोणीही सांगू शकणार नाही. ते जिंकले तर आमचे उट्टे काढायला थोडेच कमी करणार आहेत. हा युक्तिवाद जोराने प्रतिपादणारा आमच्यामध्ये एक पक्ष होता. मला स्वतःलाही हे म्हणणे समजत होते, त्याला योग्य तेवढे महत्वही मी देत होतो. तरीसुद्धा मला तो योग्य वाटला नाही आणि या युक्तिवादांतील मुद्द्यांचे प्रत्युत्तर मी स्वतःच्या मनाला व हिंदी बांधवांना पुढील प्रमाणे दिले. दक्षिण आफ्रिकेत आम्ही राहत आहो ते फक्त ब्रिटिश प्रजाजन म्हणून. प्रत्येक अर्जामध्ये आम्ही ब्रिटिश प्रजा या नात्यानेच हक्क मागत आलो आहोत. ब्रिटिश प्रजा असल्याबद्दल आपल्याला अभिमानही वाटतो असे राज्यकर्त्यांना आम्ही दर्शविले आहे. अधिकाऱ्यांनी आमच्या हक्कांचे समर्थन केले तेही आम्ही ब्रिटिश प्रजा होतो म्हणूनच. आणि जे काही हक्क राहिले आहेत तेही ब्रिटिश प्रजा होतो म्हणूनच. इंग्रज आपल्यावर जुलूम करतात एवढ्यासाठी त्यांची आणि आमची घरेदारे जाण्याचा प्रसंग आलेला असताही आम्ही तटस्थपणे मौज पाहत बसावे हे माणुसकीला शोभणार नाही. एवढेच नव्हे तर त्यामुळे आपण आपल्या दुःखामध्ये आणखी भर घालणार आहोत. जो आरोप आपण खोटा म्हणतो तो खोटा असल्याचे दाखवून देण्याची सुसंधी आपल्याला अनायासे प्राप्त झाली आहे. ती हातची जाऊ देणे म्हणजे आपल्याच तोंडाने आरोपाची कबुली दिल्याप्रमाणे होईल. आणि मग आपल्यावर अधिक दुःखे येऊन पडली किंवा इंग्रजांनी आमच्यावर वक्रदृष्टी ठेवली तर नवल नाही, ते आमच्याच कर्माचे फळ म्हणावे लागेल. इंग्रजांचे जेवढे म्हणून आरोप आहेत ते सगळेच निराधार आहेत, त्यांना जबाब देण्यासारखे त्यात काही नाही असे म्हणणे म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेण्याप्रमाणे आहे. आपण ब्रिटिश साम्राज्याच्या गुलामासारखे आहो हे खोटे नव्हे, परंतु आजपर्यंतचे आपले धोरण साम्राज्यात राहूनच गुलामी तेवढी काढून टाकण्याचे आहे. हिंदुस्थानचे सर्व पुढारीही याच धोरणाने वागत आहेत. आपणही याच धोरणाने आजवर चाललो आणि ब्रिटिश राज्याचे एक घटक या नात्यानेच जर आपल्याला आपली स्वतंत्रता व उन्नती साधावयाची असेल तर यावेळी आपणही लढाईमध्ये तन मन पूर्वक मदत करावी. तसे करण्याची हीच सोन्यासारखी संधी आहे. बोअर पक्ष हाच न्यायाचा पक्ष हे बहुतांशी कबूल करावे लागेल. पण राज्यामध्ये राहिल्यानंतर मग प्रत्येक जणाने स्वतःच्या स्वतंत्र विचाराप्रमाणे वागावयाचे जुळण्यासारखे नाही. अधिकारी लोक जे जे करतात ते सगळेच रास्त असेल असे व्हायचे नाही. तरी सुद्धा प्रजा जोपर्यंत अमुक एक राजसत्ता मान्य करीत असेल तोपर्यंत त्या राजसत्तेच्या कृत्यांशी सामान्यपणे मिळते घेणे आणि त्यांना मदत करणे हा प्रजेचा स्पष्ट धर्म आहे. शिवाय प्रजेपैकी एखाद्या विशिष्ट वर्गाला अमुक एक कृत्य अनितीमय वाटत असले तरीही त्या कृत्यामध्ये विघ्न घालण्यापूर्वी किंवा विघ्न घालणाऱ्यांना मदत करण्यापूर्वी राजसत्तेला त्या अनितीपासून परांगमुख करण्याचा शिकस्तीचा प्रयत्न जीवाची पर्वा न करताही केला पाहिजे. तसे काहीही आपण केलेले नाही. अशा तऱ्हेचा धर्म आपल्यापुढे उभाही राहिलेला नाही आणि अशा तऱ्हेच्या एखाद्या जाहीर कारणामुळे आपल्याला या युद्धात भाग घेता येत नाही असे कोणीही म्हटलेले नाही. कोणाची तशी समजूतही नाही. अर्थात प्रजाजन या नात्याने आपले सामान्यपणे कर्तव्य हेच की युद्धाच्या गुणदोषांचा विचार न करता युद्ध झाले आहे त्या अर्थी यथाशक्ती मदत करावी. शेवटी बोअर सरकारचा जय झाला आणि नाहीच होणार असे म्हणावयाला काहीच आधार नाही तर आपण आगीतून फोपाट्यात पडू आणि मग ते आमचे यथेच्छ उठे काढतील असे म्हणणे किंवा मानणे म्हणजे बहादूर बोअर लोकांना आणि आपणा स्वतःलाही अन्याय करण्याप्रमाणे आहे. ते तर निव्वळ आपल्या नामर्दपणाचेच लक्षण म्हणावे लागेल. अशा तऱ्हेचा विचारही मनात येऊ देणे म्हणजे राजनिष्ठेला काळीमा आणण्याप्रमाणे आहे. एकही इंग्रज क्षणभर तरी असा विचार करील का की इंग्रज हरले तर आपली स्वतःची काय गत होईल. रणक्षेत्रात पाऊल टाकल्यावर मग स्वतःच्या माणुसकीला फाटा दिल्याशिवाय असा युक्तिवाद करताच यावयाचा नाही. हा युक्तिवाद मी 1899 साली केला आणि त्यात यत्किंचितही फेरफार केला पाहिजे असे आज सुद्धा मला वाटत नाही. म्हणजे ब्रिटिश राजनीतीबद्दल जी आसक्ती मला त्यावेळी वाटत होती आणि ब्रिटिशांच्या छत्राखाली राहूनच आमची स्वतंत्रता मिळण्यासंबंधी जी आशा मला त्यावेळी वाटत होती ती आसक्ती व ती आशा जर आजही कायम असेल तर मी अक्षरशः हाच युक्तिवाद दक्षिण आफ्रिकेमध्ये करीन व तशाच तऱ्हेच्या प्रसंगी हिंदुस्थानातही करीन. या युक्तिवादाविरुद्ध अनेक उत्तर पक्ष मी दक्षिण आफ्रिकेमध्ये ऐकले आणि त्यानंतर विलायतेमध्ये ऐकले. तरीही आपल्या विचारात फेरफार करण्याचे यत्किंचितही कारण मला दिसलेले नाही. माझ्या आजच्या विचारांचा प्रस्तुत विषयाशी काही संबंध नाही हे मी जाणून आहे. वर दर्शविलेले भिन्न विचार नमूद करण्याला दोन सबळ कारणे आहेत. एक तर असे की हे पुस्तक घाईघाईने वाचून टाकणारा वाचक ते ध्यानपूर्वक फुरसतीने वाचील अशी अपेक्षा मला करता येत नाही. अशा तऱ्हेच्या वाचकाला माझ्या आजच्या चळवळीचा वरील विचारांशी मेळ घालणे कठीण पडेल. दुसरे कारण असे की या विचारपद्धतीच्या पाठीशीही सत्याचाच आग्रह आहे. आपण जसे आत असू तसेच बाहेर दिसावे आणि त्याप्रमाणे वागावे ही धर्माचरणाची शेवटची पायरी नसून पहिली पायरी आहे. या पायाखेरीज धर्माची इमारत उभी होणे अशक्य आहे.